इब्री लोकास पत्र अध्याय सात मराठी इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय सात इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय सात मलकी सदेका सारखा प्रमुख याजक येशू ख्रिस्त मलकी सदेका सारखा प्रमुख याजक येशू ख्रिस्त हा मलकी सदेक शालेमचा राजा व परात्पर परमेश्वराचा याजक होता. अब्राहम राजास मारून परत आला तेव्हा त्याने सामोरे जाऊन त्याला आशीर्वाद दिला व त्याला अब्राहमाने सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एकतर नीतिमत्वाचा राजा किंवा दुसरा शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याचा बाप आई वंशावळ जन्मदिवस व आयुष्याचा शेवट ही सांगितली नाही. या गोष्टींनी जो परमेश्वराच्या पुत्रासारखा झालेला तो सतत राहणारा याजक असा ठरतो. तर आता कुलाधिपती अब्राहम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे पहा. लेवीच्या संतानापैकी ज्याला याजकपण मिळते त्यास लोकांपासून म्हणजे अब्राहमाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु ज्याचा वंश त्या लोकांपासून नव्हता त्याने अब्राहमापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला आशीर्वाद दिला. श्रेष्ठापासून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. इकडे पाहता मर्त्य मनुष्याला दशमांश मिळतात परंतु तिकडे जिवंत राहणारा आहे अशी ज्याविषयी साक्ष आहे त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी यानेही अब्राहमाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्या पोटी होता. यावरून ज्याच्या संबंधात लोकास नियमशास्त्र प्राप्त झाले त्या लेवीय याजकपणाने पूर्णता झाली असती तर मलकीसदेकाच्या संप्रदायाच्या दुसऱ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्याने अहरोणाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे याचे काय अगत्य राहिले असते. याजकपण पलटले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य पलटते. ज्याच्या विषयी हे वचन सांगितले तो ज्या वंशातल्या कोणीही विधीजवळ काम केले नव्हते अशा दुसऱ्या वंशातला आहे, कारण आपला प्रभू यहुदापासून उत्पन्न झाला हे उघड आहे. त्या वंशातील याजकपणासंबंधाने मोशाने काही सांगितले नाही आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेल्या असा मलकीसदेका सारखा दुसरा याजक झाला यावरून आम्ही सांगितले ते अधिक स्पष्ट होते. त्याचविषयी अशी साक्ष आहे, तू मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहेस. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी असल्यामुळे तिचा लोप झाला आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता झाली नाही आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. त्या आशेच्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो, ज्यापेक्षा तो शपते वाचून याजक झाला नाही. ते तर शपते वाचून याजक झालेले आहे, पण तू युगानयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही. असे ज्याने त्याचविषयी सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला, त्यापेक्षा तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. त्यांना नेहमी टिकून राहण्यास मृत्यूचा अडथळा असल्यामुळे पुष्कळ याजक होऊन गेले, पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे याच्याद्वारे परमेश्वराजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारणास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापीजनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी आणि मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा मनुष्यास प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्राच्या नंतर शपथेचे वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.